नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले बांगलादेशाचे संपदस्त शेख हसीना हांचे बरोबर आयज नवी दिल्लीत उलोवणी करतले. स्पर्धात्मक परिक्षांनी जावपी गैरव्यवहार आनी अनियमिततायेक आळाबंद हाडपा खातीर केंद्रान खर कायदो चालीक लायलो. कांय अपरिहार्य परिस्थितीत तशेंच लॉजिस्टीक प्रस्नांक लागून संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परिक्षा जून 2024 फुडे धुकल्ल्या अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी भौशीक सुचोवणेवरवी सांगले. ही परिक्षा ह्या म्हयन्याच्या 25 ते 27 ह्या काळांत जावपाची आशिल्ली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आयज नवी दिल्लीत जावपी जीएसटी परिषदेचे 53वे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटल्यो. नवे सरकार तयार जाले उपरांत जीएसटी परिषदेची ही पहिली बसका. आकाशवाणी भारतांतलो एक विश्वासपात्र खबरां ब्रँड म्हणून मान्यताय मेळ्या. दादल्यांच्या टी20 संवसारीक क्रिकेटान आयज सांजेच्या 8 वरांचेर एंटिगुआच्या सर विवियन रिचर्ड्स मैदानार सुपर 8 पावण्याच्या खेळांत भारत बांगलादेशा आड खेळटलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले बांगलादेशाचे संपदस्त शेख हसीना हांचे कडेन आयज नवी दिल्लीत उलोवणी करतले. द्विपक्षीय संबंधाक नवी गती दिवपा खातीर दोनूय फुडारी व्यापक उलोवणी करतले. तशेंच भारत आनी बांगलादेश जायत्या विशयांचेर साबार कबलाती करतले. प्रधानमंत्री शेख हसीना काल भारताच्या 2 दिसांच्या भोंवडेर नवी दिल्लीत पावल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करपा वांगडाच त्यो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांचे वांगडा उलोवणी करतल्यो. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी काल तांकां मेळून वेगवेगळ्या द्विपक्षीय प्रस्नांचेर चर्चा केली. सोशल मिडियावरवी तांणी बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्यांची भारत भेट दोनूय देशांमदले खोल संबंध अधोरेखित करतात अशें सांगलें. बांगलादेश हो भारताचो मुखेल भागीदार आनी विस्वासपात्र शेजारी आनी प्रधानमंत्री शेख हसीना हांची भेट या द्विपक्षीय भागीदारीक व्हड बळगे दिता अशें विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले. अपरिहार्य परिस्थितीत तशेंच कांय प्रस्नांक लागून संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परिक्षा जून 2024 फुडे धुकल्ल्या. भौशीक सुचोवणेवरवी राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएन ही परिक्षा ह्या म्हयन्याच्या 25 ते 27 ह्या काळांत जावपाची आशिल्ली अशें सांगलां. ही परिक्षा घेवपा खातीर सुदारीत वेळापत्रक फुडें अधिकृत संकेतस्थळावरवी जाहीर करतले अशें एनटीएन मुखार कळयलां. स्पर्धात्मक परिक्षांनी जावपी गैरव्यवहार आनी अनियमिततायेचेर आळाबंद हाडपाचो हेतू घेवन केंद्रान खर कायदो केलो. कायद्यान गुन्यांवकारांक चडांत चड 10 वर्सां बंदखण आनी 1 कोटी रुपया मेरेन दंडाची तरतूद आसा. अधिकृत राजपत्रान उजवाडाक आयिल्ले अधिसुचोवणेंत कार्मिक मंत्रालयान आयच्यान कायद्याच्यो तरतुदी लागू जातल्यो अशें सांगलां. भौशीक परिक्षा विधेयक 2024 अनुक्रमान 6 आनी 9 फेब्रुवारीक लोकसभा आनी राज्यसभेन संमत जाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 12 फेब्रुवारीक ह्या विधेयकाक मान्यताय दिली आनी कायद्यान रुपांतरीत केलो. केंद्रीय भौशीक सेवा आयोगान कर्मचारी निवड आयोग, राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए, रेल्वे भरती मंडळ आनी बँकिंग भरती परिक्षा संस्था सयत हेरांमदी जावपी भौशीक परिक्षांनी गैरव्यवहार आडावपाचो हे कायद्याचो हेतू आसा. आयज नवी दिल्लीत जावपी वस्तू आनी सेवा कर म्हणजेच जीएसटी मंडळाचे 53वे बसकेचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करतल्यो. नवे सरकार तयार जाले उपरांत पयलेच खेपे वस्तू आनी सेवा कर मंडळाची बसका आयज जाता. निमाणी बसका फाटल्या वर्सा 7 ऑक्टोबराक जाल्ली. हे बसकेन परिषदेन जायते निर्णय घेतले. वस्तू आनी सेवा कर मंडळान पात्रताय आनी पिराय हांचे संबंधी प्रस्तावित जीएसटी विनवणी न्यायालयांचे अध्यक्ष आनी वांगडी हांची नेमणूक करपाच्या अटीन दुरुस्ती करपाची शिफारस केली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. तेलंगणा राज्य मंत्रिमंडळान राज्यांतल्या दरेका शेतकाराक 15 ऑगस्ट मेरेन 2 लाख रुपया मेरेनच्या पिकाचे रीण माफ करपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी प्रसार माध्यमांक काल ही म्हायती दिली. 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 ह्या काळांत घेतिल्ले पिकाचे रीण माफीचो लाव घेवपाक पात्र थारतले अशें तांणी सांगले. सरकार बेगोबेग सरकारी आदेशावरवी पिकाचे रीण माफ करपा खातीर पात्रतायेचे निष्कर्षाविशी मार्गदर्शक तत्वां जारी करतले अशें तांणी सांगले. पिकावर रीण माफ करपा खातीर सरकार 31,000 कोटी रुपया खर्च करतले आनी ताचो सुमार 40 लाख शेतकारांक फायदो जातलो अशें प्राथमीक अदमास प्रमाण दिसून येता अशें तांणी सांगलें. 15 जुलय मेरेन अहवाल सादर करपाची मुजत दिवन रुतू बंदूच्या जाग्यार रुतू भरोसाची अंमलबजावणी करपा खातीर मार्गदर्शक तत्वां तयार करपा खातीर उपमुख्यमंत्री एम भट्टी विक्रमाचार्यांच्या फुडारपणाखाला मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करपाकय मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 ह्या काळांत घेतिल्ल्या पिकाच्या रिणा खातीर पिकाचे रीण माफ लागू जातली अशें तांणी मुखार सांगलें. आकाशवाणीक भारतांतलो एक विस्वासपात्र खबरां ब्रँड म्हणून मान्यताय मेळ्या. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिउटर्स इन्स्टिट्यूट फॉर द जर्नलिझम संस्थेन हालींच केल्ल्या सर्वेक्षणांतल्यान राष्ट्रीय माध्यमाच्या मळार आकाशवाणीची मुखेल सुवात घटमूट जाल्या. डिजिटल न्यूज रिपोर्ट 2024 एक भाग म्हणून जाहीर केल्ल्या ह्या वर्सुकी प्रकाशनांतल्यान आकाशवाणी देशांतल्या हेर नामनेच्या प्रसार माध्यमा परस खूप चड विस्वास मेळा अशें सांगला. ह्या उल्लेखनीय पराक्रमाचेर प्रतिक्रिया दितना प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल हांणी सगळ्या परिस्थितीन सत्य प्रसारित करपा खातीर आकाशवाणीच्या अखंड बांदलिकेचे प्रमाणीकरण अशें म्हणला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसांत केरळ कर्नाटक आनी गोंयांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 4 दिसांत गुजरात महाराष्ट्र लक्षद्वीप आंध्र प्रदेश तेलंगण तमिळनाडू आनी पुड्डुचेरी हांगा गडगड आनी विजेसयत हलको ते मध्यम पावस पडटलो अशें हवामान खात्यान सांगलें. ईशान्य भारतान आयज नागालँड मणिपूर मिझोराम आनी त्रिपुरा आनी फुडल्या 5 दिसांत अस्तंत बंगाल सिक्कीम आसाम मेघालय आनी अरुणाचल प्रदेश व्हड ते खूप व्हड पावस पडटलो असो अदमास उक्तायला. फुडल्या 4 दिसांत अस्तंत बंगाल बिहार झारखंड ओडिशा आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांत गडगड वीज आनी वादळी वारेसयत हलको ते मध्यम पावस पडटलो अशें हवामान खात्यान सांगलां. मजगती ह्या म्हयन्याच्या 24 तारखे मेरेन अस्तंत उत्तर प्रदेशाच्या कांय वाठारांनी उष्णताय ल्हारांची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आसामांत कामाख्या देवळांत आयज सावन नामनेची अंबुबाची जात्रा सुरू जाली. ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक समाप्ती जातली. अंबुबाची जात्रे खातीर लाखांनी भक्त जमल्यात. ह्या जात्रेवरवी कामाख्या देवीची वर्सुकी मासिक पाळी मनयतात. आयसीसी T20 दादल्यांच्या संसारीकरण क्रिकेट सर्तीन आयज सांजेच्या 8 वरांचेर एंटिगुआच्या सर विवियन रिचर्ड्स मैदानार सुपर 8 पावण्याच्या खेळांत भारत बांगलादेशा आड खेळटलो. सुपर 8 पावण्याच्या पहिल्या खेळांत भारतान अफगाणिस्तानाक 47 धावण्यांनी हारयल्ले. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले बांगलादेशाचे संपदस्थ शेख हसीना हांचे बरोबर आयज नवी दिल्लीत उलोवणी करतले. स्पर्धात्मक परिक्षांनी जावपी गैरवेव्हार आनी अनियमिततायेक आळाबंद हाडपा खातीर केंद्रान खर कायदो चालीक लायलो. कांय अपरिहार्य परिस्थिती तशीच लॉजिस्टीक प्रश्नांक लागून संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परिक्षा जून 2024 फुडें धुकल्ल्या अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी भौशीक सुचोवणेवरवीं सांगलें. ही परिक्षा ह्या म्हयन्याच्या 25 ते 27 ह्या काळांत जावपाची आशिल्ली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आयज नवी दिल्लीत जावपी जीएसटी परिषदेचे 53वे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटल्यो. नवे सरकार तयार जाले उपरांत जीएसटी परिषदेची ही पहिली बसका. आकाशवाणीक भारतांतलो एक विस्वासपात्र खबरां ब्रँड म्हणून मान्यताय मेळ्या. दादल्यांच्या टी ट्वेंटी संवसारीक क्रिकेटान आयज सांजेच्या 8 वरांचेर एंटिगुआच्या सर विव्हियन रिचर्ड्स मैदानार सुपर 8 पावण्याच्या खेळांत भारत बांगलादेशा आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.